नाना पुर करा फाजिल पन्ना आता ले धाल नाना पुर करा फाजिल पन्ना आता ले धाल भाई मिथरनी चंचल हरनी फसल चलाई में पन्ना आहु नहना पुर करा फाजिल पन्ना आता ले धाल
सरला तुझ पदर जरा मी धरला त्यात काय झालं आग सरला तुझ पदर जरा मी धरला त्यात काय झालं पदर जरा मी धरला त्यात काय झालं मी दिसलो जरी म्हातारा माझ्या वागण्यात येगळीच करा माझ्या मिठीत येशील जरा ग तुला येईल अनुभव सारा पदर जरा मी धरला त्यात काय झालं काल मळ्यात पाहिलंय तुला कोण होता तुझ्या संगतीला त्यात बघून भलता चाळा ग माझ्या पोटात कालवा झाला
सरला सरला